हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्य रुद्र आहे तुमच्या सोबत 9:34 आणि इन्सानियत जिंदा है केव्हा असं वाटलं होतं स्पेशली कधी झाली होती या गोष्टीची जाणीव कुठला होता तो प्रकार सांगण्यासाठी लाईन वर कोण आहे
गुड मॉर्निंग
इंद्रजीत जी गुड मॉर्निंग कशा आहात बस फाईन फाईन काय बोलाल आपल्या आजच्या विषयाबद्दल कधी वाटलं होतं इन्सानियत जिंदा है
2009 म्हणजे आपण खिडके कॉलनी निलेशचे नवीन दुकान आहे ना निलेश सुपर मार्केट रोडने मी चाललो होतो अनफॉर्च्युनेटली पलीकडच्या साईडला कोणीतरी ब्रेक मारला जोरात ब्रेक मारला
टू व्हीलर
वर होतो आणि लक्ष तिकडे माझं विचलित झालं
ओके
मी जाऊन मधलं जे डिव्हायडर आहेत त्याच्यात जाऊन आपटलो मोटरसायकल होती माझ्याकडे सुदैवाने काही लागलं नाही पण पायाला जी खोच पडली होती
बरोबर
माझ्या फुटरेस्टमुळे ती मला त्रास देत होती म्हणून मी बसून होतो
तिथे
कमीत कमी माझ्या समोरून म्हणजे 15-20 गाड्या पण आणि दोघं ती माणसं अशी उभी पण राहिली होती की मागच्या साईडला कोणतीतरी गाडी येऊन हे करू नये तेवढ्यात एक अल्टो आली एक दोन माणसं आली त्याने मला उचललं आणि नंतर हॉस्पिटलला जाऊया का हे करूया का ते करूया का एकाने बाईक बाजूला केली त्यातल्या
त्याचं
जेव्हा डोकं वर करून बघितलं तेव्हा फॉर्च्युनेटली इट वॉज मिस्टर संजय जगताप
माझ्या
ते मला आधीपासून ओळखतात मी त्यांना आधीपासून ओळखतो पण त्या आय वुड रिअली थँक हिम फॉर गिव्हिंग मी दॅट हेल्पिंग हँड म्हणजे इंटरनेट जिंदा जी आपण म्हणतो ना फक्त बघून नाही 15-20 गाड्या बघून निघून गेल्या थोडीशी गर्दी आता माणूस दिसत नसताना सुद्धा येऊन थांबणं की मिस्टर जगतापांची इंटरनेट म्हणायलाच लागेल
क्या वादे यू नो नाशिक अशाच प्रकारचा किस्सा माझ्यासोबतही घडला होता काय नेमकं ते होतं तुम्हाला थोडाच वेळात सांगतो तोपर्यंत तुम्ही मला सांगताय इन्सानियत जिंदा है ऐसा कब लगा था सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर 6601935 नंबर है कॉल करके बताएं बजाते रहो